चीनी मंडी .com पॉडकास्ट।
कोरोनाचा जमैका साखर उद्योगावर परिणाम, साखर कारखाना केला बंद। कोरोना व्हायरसने विश्व साखर उद्योगाला खोल संकटात घातली आहे। ब्राझील आणि भारतासारखे केवळ मोठे साखर उत्पादक देशच नाहीत, तर जमैका साखर उद्योगही याच्या विळख्यात सापडलाय। याचा परिणाम इतका मोठा झाला आहे की देशामध्ये साखर कारखाने बंद होत आहेत। जमैकाचा जे व्रे नेफ्यू लिमिटेड JWN यांनी सांगितले की त्यांनी आपल्या ॲपल्टन इस्टेट शुगर फॅक्टरीचे संचालन बंद केले आहे, ज्यामुळे 370 साखर कारखाना कर्मचाऱ्यांना नोकरीपासून दूर राहावे लागणार आहे। JWN ने बुधवारी सांगितले की त्यांना एका दशकापेक्षा अधिक वेळेपर्यंत साखर उत्पादन संचालनावर 12 मिलियन अमेरिकी डॉलरचे वार्षिक नुकसान झाले आहे, हा देखील उल्लेख केलेला आहे। कोरोना व्हायरसच्या नकारात्मक प्रभावामुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय। त्यांनी सांगितले की कोरोनामुळे घरगुती आणि साखर निर्यातीवर मोठा परिणाम झाला होता, ज्यामुळे उत्पन्नाची समस्या निर्माण झाली। आणि त्यांनी सांगितले की साखर कारखाना बंद करण्याच्या निर्णयाबाबत ते खूपच दुःखी आहेत, पण याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाहीये।